आकाशवाणी मुंबई। विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भुवनेश्वर इथं पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक परिषदेचा प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत समारोप। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विधानसभा गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड तर मुख्य प्रतोदपदी रोहित पाटील यांची निवड। एड्सग्रस्तांच्या मृत्यूंमध्ये 79% घट झाल्याची आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांची माहिती। तेलंगणात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत 7 नक्षलवादी ठार। आणि सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताला घवघवीत यश। पुरुष एकेरीत लक्ष्य सेन आणि महिला एकेरीत पीव्ही सिंधू तर महिला दुहेरीत ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी पटकावलं जेतेपद। भुवनेश्वर इथं आयोजित अखिल भारतीय महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक परिषदेचा आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत समारोप झाला। 3 दिवस चाललेल्या या परिषदेच्या आजच्या शेवटच्या दिवशी प्रधानमंत्र्यांनी देशातली विविध राज्यं तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या सुरक्षेशी संबंधित महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली। सायबर गुन्हे, किनारपट्टीलगतची सुरक्षा, माओवादी बंडखोरी हे चर्चेचे विषय होते। भारताच्या विकासात अडथळा आणणाऱ्या बाबी, सीमेपलीकडून होणारा दहशतवाद आणि तस्करी, देशांतर्गत नक्षलवादाचं आव्हान या मुद्द्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली। या परिषदेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी पोलिसांसमोरची आव्हानं, पायाभूत सुविधांशी संबंधित प्रश्न या विषयांवर मार्गदर्शन केलं। भुवनेश्वर दौरा आटोपून प्रधानमंत्री आज संध्याकाळी दिल्लीला परतले। सीमा सुरक्षा दल आज आपला 60वा वर्धापन दिन साजरा करत आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सीमा सुरक्षा दलाच्या कामगिरीचं कौतुक करत वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। हे दल म्हणजे धैर्य, समर्पण आणि असामान्य सेवेचं प्रतीक असून या दलाची दक्षता आणि शौर्यानं आपला देशाच्या सुरक्षिततेत कायमच महत्वपूर्ण योगदान दिलं आहे असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही सीमा सुरक्षा दलाला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। निवडणुकीच्या धकाधकीमुळे तब्येत बरी नव्हती, मात्र आता आपण ठीक असल्याचं महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वार्ताहरांना सांगितलं। गेल्या काही दिवसांपासून शिंदे त्यांच्या सातारा जिल्ह्यातल्या घरी गेले होते। तिथून मुंबईकडे परतताना त्यांनी आज वार्ताहरांशी संवाद साधला। आपली कसलीही नाराजी नसून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपाचे ज्येष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विधानसभा गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली आहे। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज मुंबईत पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली। तसंच पक्षाच्या प्रमुख प्रतोदपदी रोहित पाटील तर प्रतोदपदी उत्तम जानकर यांची निवड केल्याचंही त्यांनी जाहीर केलं। विधिमंडळ पक्षनेतेपदाचा निर्णय झाला नसून येत्या काळात याबाबत पुन्हा बैठक घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांची संख्या कमी असली तरी राज्याच्या जनतेचे प्रश्न धडाडीनं आणि प्रभावीपणे मांडू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। विधानसभा निवडणुकीत पक्षाला सर्व जागांवर समाधानकारक मतदान झालं असून आपल्या उणीवांवर मात करू असं एमआयएम पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं आहे। ते महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते। आपण यापुढेही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वचनबद्ध असून त्यासाठी सातत्यानं आवाज उठवत राहू असं त्यांनी सांगितलं। अजमेर शरीफ दर्ग्यामध्ये शिवमंदिर असल्याच्या दाव्यावर ओवेसी यांनी मत व्यक्त केलं। अजमेर शरीफ दर्गा हे धर्मनिरपेक्षतेचं प्रतीक असून पूजास्थळ कायद्याचं पालन होणं आवश्यक आहे असं ओवेसी म्हणाले। उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान महाकुंभ मेळा होणार असून 43 कोटींहून अधिक भाविक या सोहळ्याला हजेरी लावतील अशी अपेक्षा आहे। या भाविकांच्या सुविधेसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातल्या रस्ते आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला। देशाच्या कोळसा उत्पादनात नोव्हेंबर महिन्यात 7.20% वाढ झाली। कोळसा मंत्रालयानं नोव्हेंबर महिन्यात 90.62 दशलक्ष टन इतकं कोळशाचं उत्पादन घेतलं असून गेल्या वर्षी याच कालावधीत ते 84.52 दशलक्ष टन इतकं होतं. देशभरात कोळशाची उपलब्धता सुरळीत व्हावी यासाठी सदैव वचनबद्ध असल्याचं कोळसा मंत्रालयानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. भारतातल्या इतिहासाच्या पुस्तकांनी देशातल्या वीरांना योग्य तो न्याय दिला नाही अशी खंत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केली आहे. राजा महेंद्र प्रताप यांच्या 138व्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. ही राष्ट्रीय अस्मितेशी केलेली प्रतारणा असल्याचं ते म्हणाले. भारताच्या स्वातंत्र्याचा पाया राजा महेंद्र प्रताप आणि अशा अनेक अनाम वीरांच्या बलिदानावर रचलेला आहे असं ते म्हणाले. मध्य प्रदेशातल्या इंदूर इथं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते एड्स दिवस 2024 या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं परीक्षण आणि उपचार धोरण लागू केलं. त्याचा परिणाम म्हणून देशात आता एड्सग्रस्तांच्या मृत्यूमध्ये 79% घट झाली असं नड्डा यांनी यावेळी सांगितलं. केंद्र सरकारने एचआयव्ही संरक्षण कायदा 2017च्या माध्यमातून एड्सग्रस्तांच्या बाबतीत होणारा भेदभाव संपवला असंही ते म्हणाले. सामान्यांनीही एड्सग्रस्तांच्या प्रति संवेदनक्षम असायला हवं असं त्यांनी नमूद केलं. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना म्हणजे नाकोच्या वतीनं 1992 पासून दरवर्षी 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिवस पाळला जातो. सही रास्ते पर चले ही यावर्षीच्या एड्स दिवसाची संकल्पना आहे. तेलंगणात मुलुगू जिल्ह्यात आज सकाळी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत किमान 7 जहाल नक्षलवादी ठार झाले. या नक्षल्यांमध्ये राज्य समितीचा सचिव भद्रू उर्फ पपण्णा हा विजापूरचा असून इतर 2 राज्य समिती सदस्यांचा समावेश आहे. पोलिसांचे खबरे असल्याचं सांगून त्यांनी 2 आदिवासींना ठार मारल्यानंतर काही वेळातच ही चकमक झाली. एटूम नगर भागात नक्षलविरोधी कमांडो पथकाला आज सकाळी शोध मोहिमेदरम्यान नक्षलवाद्यांच्या हालचालीबाबत माहिती मिळाल्यानंतर हा गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी 2 AK-47 रायफलही त्यांच्याकडून जप्त केल्या. सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारतानं आज घवघवीत यश मिळवलं. पुरुष एकेरीत लक्ष्य सेन यानं सिंगापूरच्या जिया तेह याचा 21-6-21-7 असा पराभव करून या स्पर्धेचं आपलं पहिलं जेतेपद पटकावलं. महिला एकेरीत PV सिंधू हिनं चीनच्या वू लिओ यू हिचा 21-14-21-16 असा पराभव करून तिसऱ्यांदा या स्पर्धेचं जेतेपद आपल्या नावे केलं. महिला दुहेरीत ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं चीनच्या बाओ ली जिंग आणि ली क्विन या जोडीचा 21-18-21-11 असा पराभव करून विजेतेपद पटकावलं. पुरुष तसंच मिश्र दुहेरीत भारताच्या खेळाडूंना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. पुरुष दुहेरीत भारताच्या पृथ्वी कृष्णमूर्ती राय आणि साई प्रतीक के यांना चीनच्या जोडीवरून तर मिश्र दुहेरीत तनिषा क्रेस्टो आणि ध्रुव कपिला यांच्या जोडीला थायलंडच्या जोडीनं पराभूत केलं. कॉमनवेल्थ कराटे चॅम्पियनशिपमध्ये 53 किलो गटात महाराष्ट्रातल्या सोलापूरची आर्या साईनाथ यादवनं रौप्य पदक पटकावलं आहे. दक्षिण आफ्रिकेत दर्बान इथं 26 नोव्हेंबरपासून ही स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेत 39 देशांचा समावेश आहे. उद्या या स्पर्धेचा समारोप होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भुवनेश्वर इथं पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक परिषदेचा प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत समारोप. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विधानसभा गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड तर मुख्य प्रतोदपदी रोहित पाटील यांची निवड. एड्सग्रस्तांच्या मृत्यूंमध्ये 79% घट झाल्याची आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांची माहिती. तेलंगणात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत 7 नक्षलवादी ठार. आणि सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताला घवघवीत यश. पुरुष एकेरीत लक्ष्य सेन आणि महिला एकेरीत PV सिंधू हिनं तर महिला दुहेरीत ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी पटकावलं जेतेपद. याचबरोबर आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.